आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदु अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165 जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
एन ए टॅक्स रद्द झाला, निर्णय हा दमदार. दरवर्षीच्या नोटीसीची संपली आता भीती. घरकुल बांधणे सोपे आणि व्यवसायाला गती.
वेळ वाचला, पैसे वाचले, वाचली धावपळ. सामान्यांच्या स्वप्नांना शासनाने दिले बळ.
महसूल विभागाचा दिलासा, एने परवानगी आणि एने कर रद्द. फक्त एकदाच ऑनलाईन अधिमूल्य भरा.
फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉ अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष 40 वर्ष मर्सिडीज बेंज होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले. पण आमचे संबंध कायम आहेत, आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ डीवाय पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ पीडी पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 पेक्षा जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून एमआयआरव्ही प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एसआयआर मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे, विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.